जबी हरि गोपी जना पल्लवा गिरिवर धरि यशोदा नंदन ब्रज जन रंजन यमुना तीर बन चारी यशोदा नंदन ब्रज जन रंजन यमुना तीर बन चारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन पल्लवा गिरिवर धरि जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन पल्लवा गिरिवर धरि यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीर बन चारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीर बन चारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन पल्लव गिरिवर धरि जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन पल्लव गिरिवर धरि हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे हरे राम राम Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Ram, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Rama 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 Hare 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 Rama 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 Hare Krishna Hare Krishna 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 Hare Hare Ram Hare Rama 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 Hare 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 Ram Gaura Nita Shri Shri Gaura Nita Gauranita, Sri Sri Gauranita Gauranita, Gauranita Gauranita, Gauranita Haribo, Haribo, Haribo Gaur Haribo Prabhupada, 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 Jai Prabhupada. Jaya Jaya Prabhupada, 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 Jai Prabhupada. His Divine Grace A.C. Bhaktivedanta Swami Srila Prabhupada Ki Jai Ananta Koti Vaishnavrinda Ki Jai Namacharya Srila Haridas Thakur Ki Jai Prem Sikaho Sri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Sri Advaita Gadadhar Sri Vasudhi Gaur Bhaktivedanta Ki Jai Sri Sri Radha Krishna Gop Gopina Sham Kund Radha Kund Giri Govardhan Ki Jai Vrindavan Dham Ki Jai Mathura Dham Ki Jai Dwarka Dham Ki Jai Jagannath Puri Dham Ki Jai Mayapur Dham Ki Jai Gangamai Jamanamai Ki Jai Bhakti Devi Tulsi Maharani Ki Jai Samavet Bhakta Vrinda Ki Jai Harinam Sankirtan Ki Jai Sri Gaur Nithai Ki Jai Iskan Satara Ki Jai, Iskan Satara Bhakta Vrinda Ki Jai, Nithai Gaur Premanandi, All Gaurishuddha Sambal Devotees, Sarupastit Bhaktan Saja Jai Karaso, Guru Vani Gaurang Saja Jai Karaso, Nithai Gaur Premanandi. Amagyanati Mirandasya. Jnananjana Shalakaya Chakshurun Militam Vena Tasmai Sri Gurave Namaha Sri Chaitanya Mano Bhishtam Sthapitalina Bhutale Swayam Rupa Pada Mayam Dadati Swapadantikam Vande Aham Sri Guru Sri Yuta Padakamalan Sri Gurun Vaishnavamscha Sri Rupam Sakrajatam Sahagana Rahunathan Vitam Tam Sajivam Sadvaitam Savadhutam Parijana Sahitam Krishna Chaitanya Devam Sri Radha Krishna Padan Sahagana Lalita Sri Vishakhan Vitamsha Manchakalpataru Vishakripa Sindhubhevacha पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हरिर्नाम हरिर्नाम हरिर्नामैव केवलं कलौ नास्तैव 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 पतिरन्यथा। नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामे गौरदृशे नमः। सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया, तुलसी हर गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान। मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदी गौर भक्तवृंद, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। अपन इस्कॉन साधारण जय भक्त नहीं का नहीं जगभर से भक्त पाहिले, इतले भक्त पाहिले नव्हते, पाहिलं होतं मी इतलं ठिकाणी। आपल्या सर्वांना पाहून भेटून आनंद होतोय। या भक्तिधामामध्ये याला आपण नाव भक्तिधाम असं दिलेलं आहे, भक्तिधाम भक्तीचं हे धाम। या भक्तिधामामध्ये श्री गौरनिधाय की त्यांची स्थापना योग्यच आहे। साताऱ्यामध्ये अर्थातच चैतन्य महाप्रभु तर आलेले होते इथे, आठवते आपण होता त्यावेळी कुठे होता होता की नाही नव्हता कुठे नाही कुठे तर होता आपण, असं नाही होत की आपण नव्हता। बरं झालं असतं आपण त्यावेळी जर असता इथे तर, त्यावेळी तुम्ही जर असता इथे तर मग यावेळी तुम्ही नसता इथे, तुम्ही गेला असता भगवंताच्या धामी केव्हाच। पण थोडं उशिरा पोहोचला तिथे आपण, पण काय हरकत नाही। कमीत कमी आता तर पोहोचला। आणि चैतन्य महाप्रभू पर्यंत पोहोचला आपण, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आता हा महामंत्र आपणाला लाभ लेला है तो महामंत्र घेऊन 500 वर्षापूर्वीच भगवंत साताऱ्याला कृष्ण वेन्ना संगमावरती पोहोचलेले होते भगवंत. कृष्ण वेणवाई म्हणतात का फक्त वेण्णा म्हणतात? वेणवा असं काय नाव आहे? चैतन्य चरितामृतमध्ये वेणवा असं म्हटलं. आणि काय नाव आहेत? वेणी, वेणा, कृष्ण, करुणा सिंधु, श्री कृष्ण, दीनबंधु बनले काय आहे? त्यांनी आपलं दीनबंधुत्व प्रकट केलं. दीनाचा बंधू, दीन कोण? दीन कोण? दीन म्हणजे गरीब, गरीब बिचारे. विशेष करून आध्यात्मिक, आध्यात्मिक गरीबी. कमी आहे. आम्ही तो कांगाल कृष्ण कृष्ण बोली धाई तव पाछे पाछे. कांगाल, कांगाल म्हणजे कांगाल. आध्यात्मिक दृष्टीनं हे कंगाल आहेत, गरीब आहेत. ज्यांचं जवळजवळ दिवाळं निघालं, दिवाळ्यामध्ये अशी स्थिती आहे या जगातल्या सर्वबद्ध जीवांची. पण ते करुणा सिंधू. कसली सिंधू? कसली सिंधू? करुणा सिंधू. एवढी करुणा भगवंताची, करुणा सिंधू, करुणेचा सागर तो भगवंत. पण कृष्ण भक्त करुणा सागरच नाहीत तर ते दीनबंधूही आहेत. फक्त करुणा सागर असते आपल्या ठिकाणी आहेत. करुणा सागर आपला फायदा झाला नसता जर ते दीनबंधू नसते तर. समजतंय? कृष्ण करुणा सिंधूही आहेत आणि दीनबंधू दीनानाथ. मेरी डोरी तेरे हात. दीनबंधू दीनानाथ, मेरी डोरी तेरे हात. तेव्हा तो कृष्ण करुणा सिंधू आपल्या सर्व दीनांचा बंधू होऊन दीनहीन यत छिलो हरिनामे उद्धारिलो तार साक्षी जगाय मधाय. दीनहीन, दीनहीन पापी, तापी ते पापी आहेत म्हणून तापी आहेत. त्रासलेले, गांजलेले लोक आहेत. दीनहीन यत छिलो हरिनामे उद्धारिलो, त्या सर्वांचा उद्धार केला. कोणी उद्धार केला? हरिनामे उद्धारिलो, हरिनामानं उद्धार केला. याचा काही पुरावा आहे का? कहा पुरावा आहे? पुरावा काय? तार साक्षी जागाई माधाई. जगाए मधाई या बंधुंस या भावंडांस उद्धार केला श्री कृष्ण चैतन्य महाप्रभुनी. कसा उद्धार केला त्यांनाही हरी नाम दिलं, त्यांचा उद्धार केला श्री कृष्ण चैतन्य महाप्रभुनी. टीम एफर्ट दोघांनी मिळून चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू गौरनिथाय की. तसे चैतन्य महाप्रभू दुसऱ्या प्रकारे उद्धार करण्याचे विचारात होते. या दोन भावंडांनी मधाय माधवानंद आणि जगदानंद असेल असं काय का नाव यस. माधवानंदचा मधाई झाला, जगदानंदचा जगाय. पूर्ण नाव म्हणतात जगाय मधाय नावाना ते प्रसिद्ध होते. सुप्रसिद्ध नव्हते, एकेवेळी कुप्रसिद्ध होते. प्रसिद्धीचे दोन प्रकार, रावणी काही कमी प्रसिद्ध नाही, कारण त्या रावणाची कुप्रसिद्धी जय श्रीराम आणि रामाची सुप्रसिद्धी दोन्ही प्रसिद्ध. हरे कृष्ण. तेव्हा या दोघांनी जगाय मधायने नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर यांच्या चरणी फार मोठे अपराध केलेले होते. चैतन्य महाप्रभूंचा आदेश प्रति घरे गिया, हे नित्यानंद हे हरिदास सुनो सुनो, हरिदास सुनो नित्यानंद प्रति घरे गिया कर आमार आदेश. सर्वांना ते घरोघरी जा आणि काय करा म्हणे, माझ्या आज्ञेचं पालन, माझे आज्ञा प्रकाशित करा. सर्वांना सांगा बोलो कृष्ण, भज कृष्ण, कर कृष्ण शिक्षा. बोलो कृष्ण, भज कृष्ण, कर कृष्ण शिक्षा. असा आदेश नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूरना चैतन्य महाप्रभूंनी दिलेला होता. तेव्हा त्या आदेशाचं पालन करण्यासाठी नित्यानंद प्रभू नित्यानंद जे साक्षात बलराम आहेत, बलराम होईल निताय, बलराम झाले नित्यानंद प्रभू. त्या आदेशाचं पालन करण्यासाठी, महाप्रभूंच्या आदेशाचं पालन करण्यासाठी नित्यानंद प्रभू जे आदि गुरुही आहेत, चैतन्य महाप्रभूंच्या वतीनं आदेशाचं पालन करण्यासाठी निघाले असताना या दोन भावंडांनी तसे होते. ब्राह्मण कुटुंबामध्ये त्यांचा जन्म तर झालेला होता, पण फक्त जन्मानंच ब्राह्मण होते, गुणानं ब्राह्मण नव्हते. मला एक ब्राह्मण भेटला अहमदाबादमध्ये बऱ्याच वर्षापूर्वी. त्याला मी लाईफ मेंबर बनवायला गेलेलो होतो. तो म्हटला मी ब्राह्मण आहे बरं का, पण मला गाईचं मांस फार आवडतं. ऐकलं तुम्ही, तसं इंग्लिशमध्ये तो बोलत होता. आय रेलिश बीफ म्हणला, आय रेलिश बीफ. गाईच्या मांसाला बीफ असं एक विशेष नाव त्याने ठेवलेला आहे मांसा मांसामध्ये प्रकार. मी आस्वादन करतो म्हणे गाईच्या मांसाचं, मी आस्वाद खातो म्हटलं नाही, तो गाईचं मांस खातो नाही, मी आस्वादन करतो. आय रेलिश, आय ईट म्हटला नाही, तो आय रेलिश. असे ब्राह्मण तसेच त्याच्या गायनी मधाई होते. या दोघांना ज्यावेळी नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर विशेष विनंती करत होते आणि आपण काय करा, आपणही भगवंताचं नामस्मरण करा, बोला म्हणा हरे कृष्णा. नाही नाही तुम्हाला नाही वेळ त्यांना सांग, चैतन्य महाप्रभू म्हणत होते त्यांना, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. पण ते जगाय मधाई या हरे कृष्णाच्या नादाला लागायला तयार नव्हते, त्यांना नाद लागलेलाच होता. कशाचा नाद? दारूचा नाद, मांस भक्षणाचा नाद, अवैध स्त्री संघाचा नाद, जुगाराचा नाद. त्यांना महापाप म्हणतात, महापाप म्हणजे महापापी होते. जगातली सर्व पाप त्यांनी केलेली होती. पापियन मे नामी, पाप्यांच्या मध्ये तो ते नामी होते, नामवंत होते, नामवंत पापी. साधारण पापी नव्हते, नामवंत, अग्रगण्य, शिरोमणी पाप करणाऱ्यामध्ये. जसा नित्यानंद प्रभू आणि हरिदास ठाकूर यांचा विचार होता, अशा या महापापी व्यक्तीने या जगाई मधायनं जर हरिनामाचा स्वीकार केला आणि त्यांचा जर उद्धार झाला, होईल जरूर त्यांनी हरिनामाचा स्वीकार केला तर. असं केल्यानं काय होईल? आमच्या महाप्रभूचं नाव होईल म्हणे, आमच्या महाप्रभूचं नाव होईल, कीर्ती पसरेल, श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू जे नाव जो मंत्र, गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन घेऊन जे आलेले आहे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू, तेव्हा या संकीर्तनाचा, या हरिनामाचा या पापी महापापी जगाई मधायने जर स्वीकार केला आणि यांचा उद्धार झाला तर आमचे महाप्रभू जगप्रसिद्ध होतील, त्यांची ख्याती सर्वत्र पसरेल. महाप्रभूंची आणि हरिनामाची ही ख्याती महिमा सर्वत्र पसरेल. लोकांना शेर बळे, यु नो, तू ऐकलं का? अरे काय काय सांग काय? ते जगाई मधा, जगाई मधाने काय केलं? जगाई मधाने हरे कृष्ण महामंत्राचा स्वीकार केला. हरे कृष्ण महामंत्र ते जपू लागलेत, कीर्तन करू लागलेले आहेत आणि तेव्हापासून बस क्रांती झाली त्यांच्या जीवनामध्ये. ते पहिले जगाईमध्ये राहिले नाहीत, फार नम्र नम्र बर का त्या. या चरणाची सर्वांना ते प्रार्थना करतायत, सर्वांना नमस्कार करतायत. ते सद्गुणी सदाचारी झाले जगाई मधाय, त्यांनी घाटही बनवला जगाई मधाय घाट, त्या घाटावरती योगपीठाजवळच घाट बनवला. ते योगपीठा या त्या घाटावरती येणाऱ्या सर्व यात्रेकरूंचं ते स्वागत करत आहेत आजकाल. आणि त्यांची सेवा करता आहे, त्यांना प्रणाम करता आहे, त्यांना प्रसाद खाऊ घालतात. असे जगाय मधाय त्या लोक ही बातमी ऐकून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसेल. आश्चर्य, रिअली सच, खरंच गोष्ट खरी काय? आणि या परिवर्तनाचं कारण चैतन्य महाप्रभू, श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू के. या परिवर्तनाचं, या क्रांतीचं कारण हरिनाम संकीर्तन. सर्वत्र बोलबाला, सर्वत्र चर्चा, टॉक ऑफ द टाउन होईल. या जगाय मधाय नजर हरिनामाचा स्वीकार केला तर. म्हणून हरिदास ठाकूर आणि नित्यानंद प्रभू विशेष जोर देत होते या जगाई मधाय. त्यांच्या हातामध्ये बाटल्या वगैरे होत्या. मस्त होते. त्या मस्तीमध्ये ऐकायला तयार नव्हते. आपण कृपा करून प्लीज एकदा एक बार हरिनाम करू रे. फक्त फक्त एकदा घ्याना, एक फक्त एकदा घ्याना भगवंताचं नाव एकदा घ्या. तेव्हा या दोघांपैकी एकानं बाटली किंवा काय दगड घेतला किंवा मारला नित्यानंद प्रभूंच्या कपाळात, जखमी झाल्याचे नित्यानंद प्रभू, रक्तबंबाळ. चैतन्य महाप्रभूंनी बातमी लागली, काय कोणी फोन केला, SMS पाठवला, तिथे नव्हते ते, दूर होते. चैतन्य महाप्रभूंना कशी बातमी लागते? सर्वज्ञ आहेत चैतन्य महाप्रभू. कसे आहेत? सर्वज्ञ, सर्व काही जाणणारे आहेत. सर्वत्रही आहेत, दिसत नाहीत पण आहे, सर्वत्र आहेत. म्हणूनही ते सर्वज्ञ आहेत, सर्व काही जाणणारे आहेत. अभिज्ञ स्वराट अशी त्यांची ख्याती भागवत च्या पहिल्या श्लोकामध्ये गायलेली आहे. अभिज्ञ स्वराट. तेव्हा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू तिथे पोहोचले त्या या दुर्घटनेच्या ठिकाणी. आणि पोहोचले त्यावेळी चैतन्य महाप्रभूंच्या हातामध्ये सुदर्शन चक्र घेऊन, सुदर्शन म्हणताच ते सुदर्शन चक्र पोहोचलं. आदेश करा प्रभू, आय एम रेडी, मी तयार आहे. पण नित्यानंद प्रभू हे सर्व पाहत होते. नित्यानंद प्रभूंच्या चरणी केलेला तो अपराध भगवंताला कसा सहन होणार? असहनीय, असह्य. नमे भक्ता प्रणश्यति माजा भक्ता सकदि नाश उणार्णई मी स्वतः रक्षण करेन मी करतो रक्षण परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृता चैतन्य महाप्रभु ना या मूड मधे शस्त्र अस्त्र घेऊन तयार आहेत सुसज्ज. ते नित्यानंद प्रभूंनी विशेष स्मरण करून दिलं भगवंताला. नाही 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 या युगामध्ये शस्त्राचा अशा शस्त्राचा अस्त्राचा वापर आपण करू नये, आपण करणार नव्हता. इतर सर्व अवतारामध्ये विनाशाय दुष्कृताम दुष्टांचा संहार करण्यासाठी आपण कधी परशुराम कोऱ्हाड घेऊन आपण येतात, तर रामाच्या अवतारामध्ये धनुष बाण घेऊन प्रकट होता. कृष्ण त्यांच्या हातामध्ये सुदर्शन किंवा बलरामाच्या हातामध्ये गदा. पण या युगामध्ये अशा शस्त्राचा अस्त्राचा वापर आपण करणार नव्हता. दया करा महाप्रभू, रक्षण करा या जगाय मधायला वाचवा. ही नित्यानंद प्रभूंची करुणा. तितिक्ष्वः करुणिकः सुहृदं सर्वदेहिनाम् अजातशत्रवः शान्तः साधवा साधुभूषणः. साधूंचे हे आभूषण आहेत तितिक्ष्वः. नित्यानंद प्रभू एक साधूच्या रूपानं, एक गुरुच्या रूपानं, एक प्रचारकाच्या रूपानं तिथे आपली भूमिका निभवत होते. तेव्हा त्यांनाच ते जखमी झालेले आहेत, पण काय करतात, ज्यांनी जखमी केलं त्यांना माफ करा म्हणतात. तेव्हा नित्यानंद प्रभूंची ही सहनशील तितिक्ष्वः तितिक्ष्वः आणि ही करुणा नित्यानंद प्रभूंची. सुहृदं सर्व देहिनाम आणि सर्व सर्व जीवांचे ते सुहृद मित्र. अजात शत्रवः आणि त्यांच्या शत्रून जन्म नाही घेतला. भक्त शत्रूला जन्म नाही देत, आपणच जन्म देतो कुणा मित्राला शत्रूला, आपण बनवतो कोणाला शत्रू कोणाला मित्र. तेव्हा साधवा साधुभूषण साधूंची हे आभूषण म्हण, साधूंचं हे अलंकार सुशोभित दिसतात साधू या आभूषणाने, या गुणांनी सर्व गुणांनी संपन्न. अजातशत्रवः आणि काय, शांतः शांत शांत स्वभावाचे संत महात्मे. नित्यानंद प्रभू संत शिरोमणी तेही आहेत, ते स्वतः भगवंतच आहेत, ते बलराम आहेत. पण इथे संतासारखं वागले राहिले, संतासारखा प्रचार प्रसार करतात, किंवा संतांच्या समोर एक आदर्श मांडतात. तेव्हा नित्यानंद प्रभूंचं निवेदन, विशेष निवेदन, चैतन्य महाप्रभूंच्या चरणी विशेष निवेदन ऐकून आणि पाहून जगाई मधाई त्यांच्या विचारामध्ये फार मोठा बदल झाला. अर्थात लातों के भूत भूत बातों से नहीं मानते, हा ही प्रकार होता त्यामध्ये. काय भूताना काय गोष्टी सांगितल्या तुम्ही, तर त्या कदाचित त्यांना परवडणार किंवा पचणार नाहीत, ते स्वीकार करणार नाहीत. त्यांना कशाची आवश्यकता, अशा काही भूताना काही बूट किंवा लाथ मारली की मग कदाचित किंवा शक्यता आहे ते ताळ्यावरती येतील. लाथों के भूत भूत बातों से नहीं मानते, ये चैतन्य महाप्रभु दाखवलेलं सुदर्शन चक्र, लाथ नाही पण चक्र तयार होतं ते पाहूनही. आता तर आपला अंत काय जास्त दूर नाही असाही अनुभव केला असेल, आणि त्याचबरोबर एक हार्ड एक सॉफ्ट अप्रोच, एक कठोर आणि एक कोमल. चैतन्य महाप्रभु कठोर होऊन प्रहार करण्यासाठी तयार होते, तर एवढ्यात नित्यानंद प्रभू त्यांचं कोमल हृदय त्या जगायमधाच्या रक्षणासाठी विशेष निवेदन करत होते. तुम्ही या सर्व बऱ्याच गोष्टीचा प्रभाव पडला त्या जगाय आणि मधायवरती, आणि ते शरण गेले नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रणाम. पाही माम पाही माम रक्षा माम प्लीज, वासू आम्हाला रक्षण करा आमचं. मामेकं शरणं व्रज, मग काय होतं, अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शोचः. जे कोणी शरण जातात भगवंताला शरण जातात, मग तो भगवंत काय करतो, सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि, आपण केलेल्या सर्व पापाचं जे फळ वाटच पाहत आहे, अगोदर हा व्यक्ती पाप करतो आणि पापाची बीज बीजाचं रोपण होतं, पापाच्या बीजाचं रोपण होतं, किंवा पापाची वृत्ती मनामध्ये उत्पन्न होते, तसे संस्कार रुजतात. पाप पाप तर केलं, पाप संपलं, पाप पाप कृत्य तर संपलं, पण त्यानंतर काय उरतं, काय उरतं, संस्कार उरतात. पाप करण्याची इच्छा उत्पन्न होते आणि मग त्या बीजातून बीजा रोपणातून पाप बीजाच्या रोपणातून पुढे अंकुरित होत होते बीज, आणि पुढे त्याला फळं लागतात, रसाल गोमटी कडू फळ तर पुण्य केलं असेल तर गोड फळ. पण या जगातला असतो गोड भात. हरी हरी. तेव्हा यांनी ज्यावेळी शरण घेतली त्या भगवंतानी अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आणि त्यांनी त्याचा संकल्पही घेतला, आजपासून आम्ही पाप नाही करणार, मांस भक्षण नाही करणार. संडे हो या मंडे खाते जाओ अंडे. आम्ही खात होतो संडेला मंडेला. काल संडे होता ना, आज आहे मंडे. खाते जाओ अंडे. आम्ही अंडी खात होतो एव्हरी डे. पण आजपासून ते बंद. आम्ही नशापान तर करत होतो, जात चालूच होतं की आमच्या हातात बाटल्या होत्याच की थोड्या जवळ ठेवल्या असल्या, बाजूला ठेवल्या. त्यांनी महिला कधी पिणार नाही आजपासून, ढंग कोणी पाहणार नाही. की आम्ही काय ठीक करत नव्हतो. आम्ही दारू पित होतो, आम्ही सिगरेट पित होतो. लिव लाईफ किंग साईज. एक सिगरेट कंपनी आपली जाहिरात करत होती, आता माहित नाही करत आहे की नाही. काही वर्षापूर्वी आम्ही वाचण्यात आला त्यांची जाहिरात म्हणे. आमच्या ब्रँडची कंपनीची सिगरेट आपण जर पिलात तर काय होईल म्हणे. आपलं लाईफ किंग साईज. आपलं जीवन कसं होईल, राजासारखे व्हाल, राजासारखे व्हाल, राजे व्हाल. आमची सिगरेट पिऊन तर पहा कसा राजा घुसतोय पहा तुमच्या. असं फुगवला. लिव लाईफ किंग साईज. तेव्हा बोर्ड आम्ही वाचला थोडा. काय करायचं, काय जास्त वेळ लागत नाही, एका दोन सेकंडामध्ये वाचूनही होतं. तर वाचला आणि आम्ही थोडं पुढं गेलो गाडीतून जात होतो. तेव्हा दुसरा बोर्ड ते देव होता, कॅन्सर हॉस्पिटल दिस वे. या बाजूनी मोठा बाणी दाखवला होता, कॅन्सर हॉस्पिटल. या जवळच कॅन्सर हॉस्पिटल आहे. त्या अगोदर प्या सिगरेट. तुमचं जीवन कसं, किंग साईज, राजासारखे. आणि त्यानंतर अतिदक्षता युनिटमध्ये. असे तोटेही आहेत. पैसे जाळायचे, पैशाला आग लावायची. पैसे कमवायचे, पैसे कमवायचे, पैसे गमवायचे. सिगरेट खरेदी करायचं, त्याला आग लावायची. 20 रुपयाला आग, 50 रुपयाला आग. आणि मग तो धूर पोहोचवायचा. फुफ्फुस फुफ्फुस म्हणतं का, फुफ्फुस फुफ्फुस. बऱ्याच वर्षानंतर म्हटलो मी फुफ्फुस. फुस फुस करत फुफ्फुस. फेफडे किंवा लंग्स किंवा सर्व धूर आतमध्ये आणि मग स्वयंपाकघराच्या भिंती कशा होतात, धुरानं कशा होतात, कळ्या होतात, ज्या धुराचा थर बसतो त्या भिंतीवरती, अगदी तसाच फप्पुसामध्ये रक्त तर पोहोचतंय तिथं हृदयापासून फप्पुसापर्यंत, फुफ्फुसापर्यंत तिथं काय व्हायचं असतं, त्या रक्ताचं शुद्धीकरण, त्यामध्ये ऑक्सिजन भरायचा असतो रक्तामध्ये आणि मग शुद्ध रक्त परत पसरवलं जातं. पण या तुम्ही कधी विचार केला असेल नसेल तेव्हा रक्ताचं शुद्धीकरण थांबतं, कारण सर्व हे फुफ्फुसच्या ज्या भिंती आहेत अशा नाहीत म्हणजे काय गोळ, हे सर्व सांगण्याची आवश्यकता नव्हती. या जगाई मधाई ने संकल्प घेतला म्हणे आजपासून आम्ही या चार नियमांचं पालन करू. मांस भक्षण नाही, नशापान नाही, अवैध स्त्री संघ अवैध पुरुष संघ नाही करणार आणि जुगार वगैरे नाही खेळणार, हे नाही करणार, हे नाही करणार, हे नाही करणार, हे मग काय करणार, काय मग आम्ही काय करणार. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम, आम्ही कीर्तन करू, आम्ही जप करणार. तेव्हा त्यांना दिला मग या दोन प्रभूंनी इथे जे उभे आहेत गौमिताय संकीर्तनैक पितरौ, संकीर्तन आंदोलनाचे पिता श्री गौमिताय संकीर्तनैक पितरौ असं म्हटलं. अजानुलंबित भुजौ संकीर्तनैक पितरौ कमलायताक्षौ विश्वंभरौ द्विजवरौ औ औ चालले ना, औ औ औ औ म्हणजे दोन, रामहा रामौ रामहा, हे द्विवचन संस्कृतमध्ये द्विवचनामध्ये औचा उपयोग होतो, औ औकारांत म्हणू शकतो. संकीर्तनैक पितरौ, संकीर्तन आंदोलनाचे दोन पिता, परमपिता, एक गौरांग श्री नित्यानंद, गौर नित्यानंद की गौर नित्यानंद, या दोघांनी त्या दोघांना जगाय मधायना हा महामंत्र दिला. ज्यावेळी त्यानं संकल्पही केला की आजपासून पाप नाही करणार, आम्ही कीर्तन करणार, जप करणार, ते मग झाला की उद्धार झाला, या जगाय मधायचा उद्धार झाला. जगाय मधाय काठवामध्ये आम्ही पदयात्रा करत करत गेलो असताना तिथे बंगालमध्ये मायापूर नवद्वीपासून काही अंतरावरती थोडं दूर तिथे पत्ता लागला की म्हणजे जगाय मधायची समाधी या काठव्यामध्ये आहे. आम्हाला आश्चर्य वाटलं. एक 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा खरंच काय जगाय आणि मदायची समाधी जगाय मदाय ना जगाय मदायचा उद्धार वगैरे केला आहे सर्व आपण आम्ही ऐकलेलं होतं. पण त्यांची समाधी असू शकते एवढे मोठे झाले का ते. खरं की खोटं पाहण्यासाठी तुमचे भक्त गेले तर खरोखर तिथे समाधी होती आहे ही आजी आहे जगाय मदाय समाधी. आणि तिथे कीर्तन चालू आहे हरे कृष्ण 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 हरे 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 राम. गेल्या 500 वर्षापासून जेव्हा केव्हा त्यांना समाधीमध्ये ते समाधीस्थ झाले समाधीमध्ये बसवलं त्यांना तेव्हापासून या हरिनाम घेत 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 या भावंडांना एवढा चस्का लागला एवढी तल्लप एवढा गोडवा निर्माण झाला या हरिनामामध्ये. हरिनामापासून वेगळे ते राहू शकत नव्हते. तेव्हा त्यांच्या प्रसन्नतेसाठी आजही तिथे त्यांच्या समाधी मंदिरामध्ये अखंड हरिनाम चालू आहे. हरिनाम संकीर्तन घे हे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू आपल्याही दीक्षा होतात. इथे स्वतःच चैतन्य महाप्रभूंनीच नित्यानंद प्रभूंनी शिक्षाही दिली शिक्षणही दिलं आणि दीक्षाही झाली फटाफट झालं काही मिनटामध्येच क्रॅश कोर्स म्हणतात असं. आपलंही तसंच या चैतन्य महापूजा गौडीय वैष्णव आपण गौडीय ब्रह्ममध्व गौडीय वैष्णव संप्रदायामध्ये ज्यावेळी दीक्षा होते त्यावेळी आपणही काय करतो आपण संकल्प घेतो आजपासून मी 4 नियमाचं पालन करेन. मांस भक्षण नाही करणार. फक्त भाजी भाकरी खाईन ती कशी भगवंताला खाऊ घालून मग खाईन. एक गोष्ट आहे फक्त सात्विक आहार नाही कृष्ण आहार प्रसाद सात्विक नाही म्हणायचं आपणाला सत्वगुणाच्या पलीकडे पोहोचायचं आपणाला. भोजन तामसिक असेल तर आपण तामसिक बनतो भोजन राजसिक असेल तर आपण राजसिक बनतो सात्विक भोजन असेल तर आपण सात्विक बनू. जैसा अन्न वैसा मन असं उत्तर भारतामध्ये म्हणतात जैसा अन्न 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 न म्हणतात अन्न ऐसा अन्न ऐसा मन तसंच मन बनत. ही गोष्ट खरी आहे. पण हरे कृष्ण भक्त फक्त शाकाहारीच नाहीत म्हणत. आपण शाकाहारी नाही इंग्लिशमध्ये म्हणतात आम्ही व्हेजिटेरियन नाही आम्ही कृष्णटेरियन आहोत नॉट व्हेजिटेरियन कृष्णटेरियन. बरेचसे पशु ही वेजिटेरियन है, हत्ती कसा है, हत्ती शाकाहारी है बर का। खेलता कुस्ती खेलता का हत्ती बरोबर काय मांस भक्षण करणारी मंडळी म्हणत मांस भक्षण केल्यानं काय दे म्हणे ताकद येते, हत्तीजवळ काय ताकद कमी आहे का? भाजीपाला खाऊन झाडाच्या फांद्या खाऊनच याला दणकट आहे की नाही असा उलटा प्रचार करतात ते। म्हणून आजकाल ते भाजी भाकरी न खाता मटन भाकरी खाऊ लागलेत ते लोक। जुन्यातले लोक भाजी भाकरी त्यांना खाऊ द्या, आम्ही मॉडर्न, आम्ही आधुनिक, आम्ही चंद्रावरती जाणारी माणसं बरं का, कोंडव्या गावामध्ये राहणारी नाही आम्ही चाललो। काय खाणार आम्ही? आम्ही मटन भाकरी खाणार। ते झुणका भाकरी त्यांना खावा द्या गावातल्या, आम्ही मटन भाकरी खाणार। शिकल्या सावरलेली आहे माणसं। म्हणजे आम्ही राक्षस होणार, आम्ही दानव होणार, त्यांना मानव होऊ दे आम्ही दानव होणार। तेव्हा इस्कॉनमध्ये या गौडीय वैष्णवामध्ये या चार नियमाचं पालन आपण करतो आणि असं करून कलीचा जो प्रभाव आहे, कलियुगाचा प्रभाव, त्यातून वाचतो आपण। कलीला चार ठिकाणं दिलेली आहेत, कलील कली जो आहे ना कली, राजा परीक्षित परीक्षित महाराजांनी चार ठिकाणं दिली, चार ठिकाणी म्हणे तू राहा। चार ठिकाणं कोणती? द्युतम पानम शोनी स्त्रिया, ज्या ठिकाणी दूत क्रीडा होते, ज्या ठिकाणी जुगार वगैरे खेळले जातात त्या ठिकाणी तू राहायचं एक ठिकाण। पानम ज्या ठिकाणी मद्यपान, मद्यपान चाय पान ही त्यामध्ये आहेच त्या लिस्टमध्ये, त्या ठिकाणी तू राहायचं। द्युतम पानम सोनी स्त्रिया, ज्या ठिकाणी मांस भक्षण होतं त्या ठिकाणी तू राहायस। स्त्रिया ज्या ठिकाणी अवैध स्त्री पुरुष, अवैध अविधीपूर्वक, स्त्री संघाची ही विधी आहे, लायसन्स तर आहे काही मर्यादित, पण त्या विधीच्या विरोध करून किंवा विधीचं उल्लंघन करून अवैध स्त्री संघ पुरुष संघ म्हणून मला आउटसाइड मॅरेज, परस्त्री परपुरुष गमन अवैध स्त्री संघ पुरुष संघ त्या ठिकाणी तू राहायचं असं। यत्र अधर्म चतुर्विधा, ज्या ठिकाणी चार प्रकारची अधार्मिक कृत्य होतात त्या ठिकाणी तू राहायचं बरं का कली युगा। हे कली ही चार ठिकाण तो राहू लागला आणि हळूहळू हळूहळू त्या कलीनं आपलं जाळं पसरवलेलं आहे। 5000 वर्षापूर्वीच थोडं प्रयत्न करावा लागला, कुठं आहे मद्यपान, कुठं होत आहे, कुठं राहावं, कुठं आहे त्या ठिकाणी, कुठे थोडं अवघड जात होतं। मद्यपान होणारे ठिकाणं, मांस भक्षण होणारे ठिकाणं, अवैध स्त्री संघ, जुगार खेळणं, जुगाराचे अड्डे जेथे आहेत, पण त्यानं शोधून काढले या कलीनं आणि हळूहळू हळूहळू ते जाळं सर्वत्र पसरवलेलं आहे। आणि आता स्थिती काय, अशी ठिकाणं शोधून काढणं आणि सापडणं कठीण, ज्या ठिकाणी हे चार कृत्य होत नाहीत. 5000 वर्षापूर्वी हे ज्या ठिकाणी होत आहेत ही पाप कृत्य अशी ठिकाणं शोधायला अडचण शोधून सापडत नव्हती, सहजासहजी सापडत नव्हती. पण आता उलटं झालं, फक्त 5000 वर्षामध्ये. आणि म्हणूनच या कलौ सत्व हरम पुंसाम, या कलीनं माणसाचं सात्विकता ही तमगुण तर हरलास न, तमगुण नाही हरला, तमगुण रजगुण वाढवला आणि सत्वगुणी संपुष्टामध्ये आणला. चांगुलपणा ज्याला म्हणजे चांगुलपणाही संपला. कलौ सत्व हरम पुंसाम, पुंसा म्हणजे माणसांचा सत्व हरम, सात्विकता चांगुलपणा संपुष्टामध्ये आणला. अशा कलियुगामध्ये आता एकच आधार, एकच आश्रय, भगवान प्रगट होतात चैतन्य महाप्रभूच रूपामध्ये, नित्यानंद प्रभूंच्या रूपामध्ये. हरिनामाच्या रूपामध्ये कली काले नामरूपे कृष्णावतार, कृष्णावतार घेतात. कोणत्या रूपामध्ये? कली काले नामरूपे, कली काले कृष्णावतार. सोपा आहे श्लोक, आपण आठवण करू शकता. कली काले म्हणा, कली काले नामरूपे कृष्णावतार, कली काले नामरूपे कृष्णावतार. व्हेरी गुड, कंठस्थ करा म्हणजे फक्त कंठामध्ये ठेवू नका, तसं हृदयंगम करा. कली काले नामरूपे कृष्णावतार आणि याचा प्रचार करा. कलियुगामध्ये भगवंताचा अवतार कोणता अवतार? नामरूपे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तेव्हा हा प्रचार, या हरिनामाचा प्रचार करत श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू साताऱ्यापर्यंत पोहोचले. विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला, तुम्हाला भेटण्यासाठी, पण तुम्ही इथे नव्हता त्यावेळी. चैतन्य महाप्रभू विठ्ठलच आहेत ऐकून आपण आपल्याला काय आश्चर्य वाटतंय की काय समजतंय? विठ्ठलच आहेत चैतन्य महाप्रभू. जय गौर सई कृष्ण सई जगन्नाथ असं आपण ऐकलंय. जय गौर सई कृष्ण सई जगन्नाथ. पण अगोदर कदाचित विठ्ठल श्रीकृष्ण आहेत ना काही मनामध्ये, विठ्ठल वेगळे कृष्ण, वृंदावनचा कृष्ण वेगळा, विठ्ठल आमचे विठ्ठल वेगळे, असंही गोंधळ किंवा काय स्पष्ट नाही होत बऱ्याच लोकांच्या मनामध्ये. तुमचे कृष्ण म्हणे आमचे विठ्ठल, पण तुमचे कृष्ण मग तुमचा विठ्ठल सकाळी सकाळी त्यांच्या अभिषेकाच्या वेळी लोण्याचा गोळा खातो की नाही? हा खातो की नाही? काकड आरतीच्या वेळी लोण्याचा गोळा खाणारा कोण? भगवंत. हा कृष्ण असायला पाहिजे. लोणी खातोय ना, लोणी खाणारा. द्रोणी इतर भगवान लोणी थोडं तूप भातावरती तूप किंवा पुलक्यावरती खात असतील राम वगैरे सिंह भगवान तर काय सांगत असं ही नाही काय खातात ते त्यांना कृष्ण लोण्याचा गोळा लोणी सोप तेव्हा तर विठ्ठल श्रीकृष्ण आहेत मग जय गौर सई कृष्ण जय गौरांग महाप्रभू आहेत चैतन्य महाप्रभू तेच तर कृष्ण आहेत तेच तर जगन्नाथ आहेत तेव्हा विठ्ठल तो आला आला म्हटलं तर काय अंतर नाही विठ्ठल आले चैतन्य महापूजा रूपाने विठ्ठल आले तुमच्या गावी विठ्ठल आले जवळच जो संगम आहे त्या चैतन्य चरितामृतमध्ये कृष्णदास कविराजांनी जे 400 वर्षापूर्वी चैतन्य चरितामृत लिहिलं चैत कृष्णदास कविराज गोस्वाम्यांनी तेव्हा ते लिहितात चैतन्य महाप्रभू दक्षिण भारताच्या यात्रेमध्ये ओरिसा आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळ कर्नाटक या राज्यांची यात्रा करून सर्वत्र कीर्तन करून आणि काही लिहिला पण विशेष त्यांचे लिहिला सर्वत्र प्रचार होईवे मोर नाम या आपल्याच नावाचा हरे कृष्ण महामंत्राचा हरे कृष्ण नाम गौर करीला प्रचार त्यांनी सर्वत्र प्रचार केला दक्षिण भारतामध्ये आणि मग महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रवेश केला कोल्हापूरमध्ये चैतन्य महाप्रभू पोहोचले तिथेही कीर्तन अर्थात आणि तिथे दर्शनही केलं त्याने महालक्ष्मीचं दर्शन केलं की महालक्ष्मीला दर्शन दिलं आ महालक्ष्मीला दर्शन देण्यासाठी ते गेले तिला पाहिलंही असेलच इथे ते दर्शन देऊ शकतात आपण देत नाही दर्शन महालक्ष्मीला आपण घेतो महाप्रभूंनी दिलं महालक्ष्मीचे पती सर आहेत श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू वैकुंठपती वैकुंठ नायक तेव्हा आणि मग पुढे गेले श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू पंढरपूरला जायचं होतं सांगलीपर्यंत आले तिथून पुढे पंढरपूरला दोन मार्ग आहेत अरवडे मार्ग ते गेले असतील असं जी दाट शक्यता आहे कारण अरवड्याच्या अरवडे गावाजवळच एक दुसरं एक गाव आहे दोन तीन किलोमीटर दूर त्या गावाचं नाव गौरगाव काय नाव गौरगाव का नाव पडलं असेल गौरांग महाप्रभूंनी काय विशेष कदाचित राहिले असेल तिथे मोठं कीर्तन केलं असेल त्या गावाचं नाव झालं गौरगाव म्हणजे अरवड्यालाही गेले असतील अशी दाट शक्यता किंवा मग पंढरपूरला गेले पंढरपूर धाम की आणि तिथे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू दररोज चंद्रभागेमध्ये ते स्नान करत असत आहेत भगवंत पण भक्तासारखं संतासारखं त्यांचं ते असं जगून दाखवत असत अशा लीला. स्नान केल्यानंतर ते विठ्ठलासमोर विठ्ठल दर्शनासाठी जायचे आणि त्या दर्शन मंडपामध्ये, दर्शन मंडप समजतं ना, जिथे उभे राहून एकत्र होऊन भक्त भगवंताचं दर्शन करतात त्या स्थानाला, मंडपाला काय म्हणतात, दर्शन मंडप. दर्शन मंडप जिथे तो खांबिया आहे दर्शन मंडपामध्ये, गरुड खांब त्याला मिठ्या मारतात, तिथे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी नृत्य केलं. एक भगवंत दुसऱ्या नाही त्याच भगवंतासमोर नृत्य करतो, दोघेही भगवंत आहे. विठ्ठलही भगवंत, चैतन्य महाप्रभू भगवंत, आणि दोन वेगळे वेगळे भगवंत, हा एक भगवंत हा दुसरा भगवंत असं नाही. तेच भगवंत. नटो नाट्य धरो यथा कुंती महाराणी म्हणाली. जसा नट काय करतो, वेगळ्या वेगळ्या भूमिका निभावतो, कधी काय बनतो तर काही, कधी काय बनतो तर कधी काय बनतो, त्याची वेशभूषा वेगळी असते, त्याचा डायलॉग वेगळे असतात, बरंच काय काय वेगळं असतं. नटो नाट्य धरव येतात, तसंच आपणही प्रकट होता म्हणे. आपण नटवर आहात, नटवर, नटामध्ये श्रेष्ठ. तर आपण नानावतार, वेगळी वेगळी रूपं धारण करून येतात, बहुरूपी आपण होतात, बहुरूपी समज, बहुरूपी. किंवा एक रूप करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तर पुढे चैतन्य महाप्रजानुलंबित भुजो, विशाल प्रकांड देह, प्रकांड देह, मोठाच्या मोठा प्रचंड त्यांचा आकार, अरुण वसन. संन्यासी होते अरुण, अरुण ज्यावेळी अरुणोदय होतो, सूर्योदय होतो, त्यावेळी लालिमा असते, सूर्याची किरण, असं वाटतं जणू कोणी गुलाल उधळत आहे की काय. तेव्हा तसा रंग चैतन्य महाप्रभूंच्या वस्त्रांचा, अंगाचा रंग तर सोनेरी आहे, त्यावरती भगवे वस्त्र, अरुण वसन, कमल लोचन, कमल कसे कर्णपर्यंतम, त्यांचे डोळे कुठपर्यंत पोहोचतात, कानापर्यंत पोहोचतात, असे विशाल आपले पोहोचत नाही तर आपण पोहोचवतो त्याला, काजळ वगैरे काय काय करून जास्तीत जास्त आपण, म्हणजे आपण नक्कल करतो त्या भगवंताची, त्या सौंदर्याचं ते. चैतन्य महाप्रभू तिथं बरेच दिवस थांबले, 11 दिवस तर थांबले असतील पंढरपूरमध्ये. त्यापैकी 7 दिवस तर त्यांनी त्यांना तिथे पोहोचताच तशी बातमी लागली की श्री रंगपुरी माधवेंद्रपुरीचे शिष्य, माधवेंद्रपुरी म्हणून फार मोठे आचार्य होऊन गेले, माधवेंद्रपुरीचेच शिष्य होते ईश्वरपुरी, ईश्वरपुरीचे शिष्य झाले स्वतः चैतन्य महाप्रभू. तेव्हा माधवेंद्रपुरीचे बरेचसे शिष्य होते, त्यांच्यापैकी एक शिष्य श्री रंगपुरी पंढरपूरमध्ये पोहोचलेले आहेत अशी चैतन्य महाप्रभूंना बातमी लागता चैतन्य महाप्रभू गेले, त्यांना भेटले, दंडवत प्रणाम करे, आलिंगन बसले, अने सात दिवस सात रात्रि तेनी कथा हरी कथा केल्या। किती वेळ? सात दिवस सात रात्री। आपण तयार आहात का? फक्त 70 मिनिटं झाली, तुम्ही घड्याळाकडे पाहू लागला। मग त्या हरिकथेच्या शेवटी शेवटी श्री रंगपुरी म्हणाले की म्हणे आम्ही ते स्वतः श्री रंगपुरी माधवेंद्रपुरींच्या बरोबर नवद्वीपमध्ये मायापूरला गेलेले होते। त्या नवद्वीप मायापूरच्या भेटीमध्ये एके दिवशी ते जगन्नाथ मिश्र ब्राह्मणाच्या घरी गेले आणि त्या ब्राह्मणाच्या पत्नीनं ब्राह्मणी सची मातेनं असा काही प्रसाद मला खाऊ घातला, ते केळाची फुलं असतात ना, केळाची फुलं त्याची अशी काही बंगाली प्रिपरेशन बनवली, अशी व्यंजनं बनवली। त्याचा स्वाद आजही मी विसरू शकत नाही असं ते बोलून गेले। आणि त्यानंतर त्यांनी असाही उल्लेख केला की त्या जगन्नाथ मिश्रांचा एक मुलगा विश्वरूप म्हणून होता, त्यानं घेतला संन्यास आणि संन्यासी म्हणून तो भ्रमण करत होता सर्व भारतभर, दक्षिण भारतामध्येही, आणि तो विश्वरूप पंढरपूरमध्ये आला। त्यांचं नाव इथे शंकरारण्य स्वामी असं त्या नावाने ते प्रसिद्ध होते, शंकरारण्य स्वामी। पण इथंच ते अंतर्धान झाले, त्याने आपली लीला इथंच संपवलं। स्वधामी ते परत फिरले इथूनच, पंढरपुरातूनच। तेव्हा चैतन्य महाप्रभू या सर्व गोष्टी ऐकत होते आणि अर्थात श्री रंगपुरी या सर्व गोष्टी सांगताना त्यांना या गोष्टीची बिलकुल कल्पना नव्हती की या चैतन्य महाप्रभूंचा ज्यांच्याशी सात दिवस सात रात्री ते कथा करत होते ते यांचा काय संबंध त्यांना माहिती नव्हतं। असंच ते बोलून गेले, आम्ही नवदी मायापूरला गेलो, असं झालं तसं झालं, असं भोजन केलं, त्यांचा मुलगा संन्यासी झाला, पुढे इथे पंढरपुरामध्ये येऊन इथे त्यांनी अंतर्धान झाले। हे सर्व ऐकल्यानंतर चैतन्य महाप्रभू म्हणाव ज्यांच्या घरी आपण गेलात ते जगन्नाथ मिश्र तर माझे वडील, ज्या त्या जगत जननीनं तुम्हाला भोजन खाऊ घातलं ती तर माझी आई, आणि अर्थातच ज्यानं संन्यास घेतला तो माझा बंधू। चैतन्य महाप्रभूंना जगन्नाथपुरी मधले भक्त जगन्नाथपुरी सोडून जाण्यास जाऊ देत नव्हते, नाही नाही जाऊ नका जाऊ नका जाऊ नका, इथेच राहा इथेच राहा इथेच राहा, नाही नाही मला जायला हवं मला जायला हवं, का जायला हवं? मला माझ्या भावाला शोधायचं आहे, माझ्या भावाने संन्यास घेतलेला आहे, तो भ्रमण करतोय कुठे कुठेतर दक्षिण भारतामध्ये, तेव्हा मी शोधून काढेन, मला जाऊ मला जायलाच हवं, माझ्या भावाला मला भेटायचं आहे, त्याचा शोध लावायचा आहे, असं कारण सांगितलेलं होतं चैतन्य महाप्रभूंनी. त्या भ्रमण करत 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 यात्रा करत करत सर्व दक्षिण भारताची, ते ज्यावेळी पंढरपूरला पोहोचले त्यावेळी त्यांना आपल्या भावाच्या विश्वरूपाच्या शंकरारण्य स्वामी ज्यांचं नाव झालं पुढे, त्यांच्या दुःखद अंतर्धानाची बातमी तिथे पंढरपूरमध्ये त्यांना लागली. आता आपण निधन म्हणू शकत नाही. विश्वरूपांचं निधन होऊ शकत नाही, कारण विश्वरूप ही बलरामांचे अंश होते. अंशिक रूपाने बलराम विश्वरूप ही बनलेले होते. बलराम होईल निताय, बलराम नित्यानंद प्रभू झालेले होते आणि बलराम विश्वरूपही होते. बलराम दोन रूपामध्ये प्रगट झाले, एक पूर्ण रूप नित्यानंद प्रभूंचं रूप आणि अंशिक, अंशिक समजा काही अंशानं ते विश्वरूपही होते. तेव्हा हे विष्णू तत्व झालं. विष्णू तत्व किंवा भगवान कधी मरत नाहीत, त्यांच्या निधनाचा प्रश्न नाही. आम्ही अडाणी अज्ञानी, ज्यावेळी इस्कॉन पंढरपूरची स्थापना 1985 दरम्यान, म्हणजे किती वर्ष झाली, 31 वर्ष झाली, 30 वर्षापूर्वी त्या नदीच्या काठावरती चंद्रभागेच्या पूर्व तीरावरती ती जमीन भेटली आणि प्रकल्प सुरू करणार. तेव्हा आम्हाला माहिती होतं की वाचलेलं होतं इथेच विश्वरूप अंतर्धान झाले. पण आम्ही त्या विश्वरूपांची समाधी शोधत होतो. त्या नदीच्या तीरावरती काठावरती नदीच्या वाळवंटामध्ये बऱ्याच समाध्या आहेत. त्या समाध्या पाहत पाहत कुठे त्यांचं नाव आहे का, त्या नावही असतात, कोणाची समाधी, कोणाचीही, कोणाचीही, कोणाची ती, कोणाचीही, त्या सर्व समाध्या आपण आम्ही शोधल्या. संशोधन चालू होतं यापैकी कोणती समाधी विश्वरूपांची समाधी आहे, पण आम्हाला पत्ता नाही लागला आणि शक्यच नव्हतं, कारण भगवंताची समाधी नसते. भगवान समाधीस्थ होत नाहीत. संतांच्या भक्तांच्या पार्थिव शरीराला समाधीमध्ये बसवतात, स्थापित करतात, पण भगवंत ज्यावेळी अंतर्धान होतात ते जातात, परत फिरतात आपल्या स्वदेहानं, परत फिरतात. आपला देह पाठीमागं सोडत नाहीत, कारण भगवंताचा आत्मा एक आणि शरीर दुसरं असा प्रकार नसतो. भगवंताचं शरीरच असतो आत्मा, आणि त्यांचा आत्माच असतं शरीर. त्याचं मरण्यासारखं काय नसतं, काय मरणार, शरीर मरतं म्हणा. शरीरापासून आत्मा वेगळा केला तर मृत देह, मृत मेला. चैतन्य महाप्रभूमध्ये किंवा नित्यानंद प्रभूमध्ये स्वरूपामध्ये असं शक्य नाही. अंतर्धान झाले किंवा समाधी. मग पुढे आम्ही विश्वरूपांच्या चरण पादुकांची स्थापना केली आपल्या हरे कृष्ण धामामध्ये चंद्रभागेच्या काठावरती. तिथे तिघेही चैतन्य महाप्रभूही नित्यानंद प्रभूही तिथे आले. त्यांची दीक्षा झाली पंढरपूरमध्ये. नित्यानंद प्रभूंची दीक्षा झाली અને વિશ્વરૂપ તીર્થનું અંતર્ધાન ઢાલે એવા એ તીન ભગવંત ત્યાં ઘનિષ્ઠ સંબંધ પંઢરપુરાશી તેમાં તે તિઘાંચા ચરણ પાદુકાંચી સ્થાપના તેથે ઝાલેલી આયા પણ જાઉન દર્શન કરું શકતા સમાધિ વગેરે સાંપડનાર નહીં તેમાં નાદાર લાગો નાકા વિસરું જા તેમાં તિથુન તેમાં કોલ્હાપુર હું અરવડે માર્ગે પંઢરપુર તિથે રહેલે એ સર્વ કૈલીલા કથા કીર્તન પંઢરપુરમાં ઝાલી તિથુન મગ શ્રીકૃષ્ણ ચૈતન્ય મહાપ્રભુ થેટ આલે સાતારેલા તેચા ઉલ્લેખ થોડક્યામધ્ય ઇથ આહે ત્યાસ આપણાલા આઠવણ કરું દેવું આપણ આણે મગ થાંભું મગ સાત દિવસ તર કાવળે વળે કાવળે ઓરડું લાગલે અસતીલસ બહાર તો નાહીત પણ આત્મધ્ય તબે તબે મંજે ત્યાનંતર તબે તબે મહાપ્રભુ આઈલા કૃષ્ણ વેણવા તીરે નાના તીર્થ દેખી તહા દેવતા મંદિરે ત્યાનંતર શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય મહાપ્રભુ કીર્તનની નૃત્ય કરત કરત કરંતે કદી ચાલત ન સત ચૈતન્ય મહાપ્રભુ કસે આકાશ માર્ગ નહીં છે નહીં નૃત્ય કરત નૃત્ય કરત 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 પહોંચલે કૃષ્ણ વેન્વા અસે મટલે કૃષ્ણ વેન્વા તટાવરતી પહોંચલે જીથ નાના તીર્થ દેખી તહા દેવતા મંદિરે તો પુષ્કળ તેની મંદિરે પાહેલી અદ્યાપી આયાત પાહેલી કે ના પણ હા હા કે ના આપણ ધ્યાનસ્થ કે કાય કે મૌન ધારણ કરે હું થોડા સંવાદ ચાલુ થવું જ્યાં ડાયલોગ વિશેષ સ્થળ આજે પણ પાંચે વર્ષા પૂર્વે તર કસા અસેલ કિતી રમણીય કિતી મંદિર અને કિતી ઘાટ અને અથવા થોડે ભાગનાશી અવસ્થા હૈ પાંચે વર્ષા પૂર્વે ચૈતન્ય મહાપ્રભુની મંદિરે પાહેલી દેવતા મંદિરે બ્રાહ્મણ સમાજ સબ વૈષ્ણવ ચરિત વૈષ્ણવ સકલ પડે કૃષ્ણ કર્ણામૃત બ્રાહ્મણ સમાજ પાંચસો વર્ષા પૂર્વે સાતારા હોતે કે નહીં સાતારા થોડું નવીન શહેર દિસતે હા કે જૂના જૂના શિવાજી મહારાજે વળી હોતો કા જે કિલ્લે વગેરે તો આહે પણ આસન હતો સાતારા પાંચસો વર્ષા પૂર્વે વેગળો રૂપ ફેક્ટરી ઇન્ડસ્ટ્રીઝ મોલ અને કાંઈ કાંઈ બસ સ્ટેશન નહોતા ત્યાં વળી पाचशे वर्षापूर्वी बसेस नव्हत्या, माहिती आहे ना? अशर बसेस असतात, चैतन्य बाबा बसमध्ये बसून आले असते. ते काय गरुडावरती बसून येऊ शकतात, पण त्यांना मास कॉन्टॅक्ट, ग्रास रूट, अधिकात अधिक लोकांना भेटण्यासाठी ते चालत चालत नाचत नाचत येत होते. जो ब्राह्मण ब्राह्मण समाज, बरेचसे ब्राह्मण त्या ठिकाणी, तर ज्या ठिकाणी बरीचशी मंदिरं, त्या ठिकाणी हा संगम, कृष्णवेण्णा संगमावरती वैष्णव आणि फक्त ब्राह्मणच, काही ब्राह्मण ब्राह्मण असतात, काही ब्राह्मण वैष्णव ब्राह्मण असतात. वैष्णव ब्राह्मण श्रेष्ठ ब्राह्मण, केवळ ब्राह्मण ब्रह्म जानाति इति ब्राह्मण, ब्रह्माला म्हणजे ब्रह्म विष्णू महेश ते ब्रह्मा नाही, ब्रह्म याला जाण, ब्रह्म परमात्मा भगवान हे जे ब्रह्म आहे, परब्रह्म, त्यापैकी ब्रह्मला जाणणारे ब्राह्मण. पण वैष्णव ब्राह्मण म्हणजे परब्रह्माला, भगवंताला जाणणारे, पूर्ण साक्षात्कार ज्यांचा. असे वैष्णव ब्राह्मण ही त्या क्षेत्रामध्ये राहत असत. वैष्णव सकल पडे आणि ते सर्व अध्ययन करत होते. त्या काळी एका विशेष ग्रंथाचं, त्या ग्रंथाचं नाव कृष्णकर्णामृत. कृष्णकर्णामृत हे कृष्णकर्णामृत कानासाठी अमृत, अशा काही कृष्णकथा, कृष्णलीला, कृष्ण भावना त्याचं वर्णन कृष्णकर्णामृत. कृष्णकर्णामृत सुनी प्रभुर आनंद होईला. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी कृष्णकर्णामृत ऐकलं. इथे कृष्णकर्णामृताच्या चर्चा भवंती हृत्कर्णरसायणा कथा, हृदयासाठी कानासाठी रसायन. चैतन्य महाप्रभूही या ब्राह्मण वैष्णव ब्राह्मण समाजामध्ये बसून ते श्रवण करू लागले. कृष्णकर्णामृताचं श्रवण चैतन्य महाप्रभूंनी केलं आस्वादन. महाप्रभूर आनंद होईला, महाप्रभूंना फार अत्यानंद झाला, आनंदाने हृदय त्यांचं भरून गेलं. आग्रह करिया पुथी लेखया लैला. त्यांची इच्छा झाली की ही जी पोथी आहे कृष्ण कर्णामृताची पोथी मी बरोबर घेऊन जाऊ इच्छितो आहे. रस्त्यामध्ये मी वाचेन, मी विशेष करून ज्यावेळी मी जगन्नाथपुरीमध्ये पोहोचेन किंवा इतर सर्व भक्तांना एक विशेष भेट मी देईन. कशाची भेट? आपण एवढा प्रवास केला, काही घेऊन आलात काय भेट वगैरे? हा हा, भेट आणली मी. त्या साताऱ्यामध्ये मला एक विशेष ग्रंथ सापडला कृष्णवेण्याच्या काठावरती, त्याचं नाव आहे कृष्णकर्णामृत. घ्या ही भेट. अपनी आस्वादन करा। चैतन्य महापुरुष स्वतः जो आनंद लाभला या कृष्ण करुणामृताचा श्रवणाना आस्वादनाना चैतन्य महापुरुषांच्या मनामध्ये इच्छा जागृत झाली की हा हा असं आस्वादन जगन्नाथपुरीमध्ये भक्तही करू शकतील। जसं एका मुंगीला थोडा साखरेचा कण जर सापडला थोडा ती आस्वादन सुरू करते, आ गोड आहे, मग त्यानंतर ती काय करते इतर मुंग्यांना दौंडी पिटवते, हे या 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 माझ्या मागे या, चला इकडे या, मग सर्व मुंग्या मिळून काय करतात ते साखरेचे आस्वादन घेतात। असा वैष्णवांचा स्वभाव इथे मुंगीसारखा, त्याच्या उलट कुत्रा असतो, कुत्रा त्याला वाटते आपण एकट्यानंच खावा सर्व काही। कुत्र्याच्या तोंडामध्ये काय भाकरीचा तुकडा होता म्हणजे का तलावाच्या काठावरती कुत्रं पोचलं, तोंडामध्ये काय होतं भाकरीचा तुकडा, मग त्या पाण्यामध्ये त्यानं दुसरे कुत्रं पाहिलं आणि त्याच्या तोंडामध्ये भाकरीचा तुकडा होता ब्रेड, त्याला वाटाय तो ब्रेडी मला हा त्याला खाऊ, त्याला पसू नाही देणार मी, तोंडातून बाहेर काढणार, मी खाणार, माझ्याजवळ ते खाणारच खाणार, पण ते खाणार, ते मला हवा। येन केन प्रकारे प्राप्त करणार तो तुकडा ते ब्रेड, असं म्हणून तो भुंकायला सुरुवात केली। भुंकताच काय झालं त्याच्या तोंडामध्ये होता तो तुकडाही पाण्यामध्ये बुडला, सर्वच गमावला तो। असा मुंग्यामध्ये आणि कुत्र्यामध्ये असा फरक आहे। वैष्णव मुंगीसारखे, मुंगीसारखे मानव, म्हणजे दानव आहे ते कुत्र्यासारखे भुंकत राहतात। चैतन्य महाप्रभू कर्णामृत समवस्तु नाही त्रिभुवने यह हैत हय कृष्णे शुद्ध प्रेम ज्ञाने। चैतन्य महाप्रभु ने या कृष्ण कर्णामृत विषय आपला अभिप्राय सांगितला। कसा आहे म्हणे हा ग्रंथ, या कृष्ण कर्णामृत सारखा, कृष्ण कर्णामृत सम वस्तू किंवा ग्रंथ नाही त्रिभुवने, या त्रिभुवनामध्ये या कृष्ण कर्णामृत सारखा दुसरा ग्रंथ नाही। जहा है ते होय कृष्ण शुद्ध प्रेम ज्ञान आहे, याच्या आस्वादनानं श्रवणानं शुद्ध कृष्ण प्रेम प्राप्त होईल। सौंदर्य माधुर्य कृष्ण लीलार अवधी सई जाने ये कृष्णामृत कर्णामृत पडे निरवधी। या कृष्ण कर्णामृत मध्ये भगवंताच्या सौंदर्याचं माधुर्याचं एक सीमा असं सौंदर्य जी कहीं सीमा नहीं, असीम सौंदर्य, असीम औदार्य ही, उदारता ही, माधुर्य ही, विशेष करून श्री कृष्णाच्या माधुर्याची तुलना अतुलनीय, श्री कृष्णाचं माधुर्य, श्री कृष्णाची रूप माधुरी एक झाले, कृष्णाची रूप माधुरी, कृष्णाची लीला माधुर्य, श्री कृष्णाची वेणू माधुर्य, श्री कृष्णाचं प्रेम माधुर्य, हे चार माधुर्य मधुरता हे वैशिष्ट्य आहे श्री कृष्णाचं वैशिष्ट्य। अशा प्रकारचं माधुर्य इतर कोणत्याही रूपामध्ये अवतारामध्ये सापडणार नाही। 64 गुण सांगितले भगवंताचे भक्तिरसामृत सिंधूमध्ये, साठ गुणापर्यंत इतर पोहोचता येते, नारायण म्हणा इवन आपले राम म्हणा इतर भगवंताचे नाना अवतार त्यांच्यामध्ये 60 गुण सापडतील, पण पुढचे जे 4 गुण आहेत ते फक्त श्रीकृष्णामध्ये। आणि या 4 गुणांनी युक्त संपन्न होऊन श्रीकृष्ण थोडे विशेष भगवंत आकर्षक, यकर्षती सकृष्ण सर्वांना आकृष्ट करणारे, कृष कृष कृष्ण कृष म्हणजे आकृष्ट करणारे, आणि ण ण म्हणजे आनंद देणारे, सर्वांना आकृष्ट करतात आणि आनंद देतात भगवंत श्रीकृष्ण। अशा श्रीकृष्णाचा माधुर्याच्या आणि सौंदर्याच्या सौंदर्याचं वर्णन या कृष्ण कर्णामृतमध्ये भेटेल। ब्रह्मसंहिता कर्णामृत दुई पोथी पाहिया, महारत्न पाहिया, पायी आईला संगे लैया। तो इथं पोहोचण्या अगोदर दक्षिण भारतामध्ये कन्याकुमारीजवळ आदिकेशव नावाच्या मंदिरामध्ये श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंना ब्रह्मसंहिता हा ग्रंथ सापडलेला होता, तोही त्यांना आवडला, त्याची त्यांनी प्रतिलिपी कॉपी करून घेतलेली होती। आणि आता इथे साताऱ्यामध्ये आणखी एका ग्रंथाची त्यांनी कॉपी बनवली, असे दोन ग्रंथ बरोबर घेऊन श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू आता परत फिरणार आहेत। आता प्रवास थोडाच पुढे होईल, नाशिकपर्यंत जातील, थोडं तापी नदीच्या नर्मदेच्या काठावरती, तिथून मग थेट परत जाणार, ते प्रवास संपला त्यांचा, बॅक टू जगन्नाथपुरी, जगन्नाथपुरीला परत फिरणार। महारत्न या ग्रंथाला काय म्हटलंय, महारत्न। बिलमंगल ठाकूर त्यांची ही रचना, आणि ते इथं राहत असत असा उल्लेख चैतन्य चरितामृतमध्ये आहे। ते बिलमंगल ठाकूरांनी रचलेला हा कृष्ण कर्णामृत ग्रंथ, त्याचं आस्वादन इथे होत असे चैतन्य महाप्रभूंना। तो ग्रंथ फारच आवडला आणि तो स्वतः घेऊन गेले तो ग्रंथ, आणि तो ग्रंथ तिथं पोचल्यानंतरही चैतन्य महाप्रभू आता 18 वर्ष राहतील जगन्नाथपुरीमध्ये, रात्रभर चैतन्य महाप्रभू वेगळ्या वेगळ्या ग्रंथाचं आस्वादन करत असत, त्यामध्ये गीत गोविंद ही गीत गोविंदाचरणी इतर काही ग्रंथाचं त्यामध्ये विशेष करून कृष्ण कर्णामृत या ग्रंथाचंही श्रवण कीर्तन आस्वादन श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू करत असत. हरी भो आपण कधी करास्वादन या कृष्ण कर्णामृत ग्रंथाचं काही मोठा ग्रंथ नाही, लहानच ग्रंथ आहे, आकारणच सूक्ष्म आहे, पण गुणांनी महान आहे, मोठा आहे. पण पाहिला, वाचला कधी कृष्ण कर्णामृत? पाहिला, दर्शन केलं कधी? उघडा आणि वाचा, चर्चा करा, पढाव. पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे त्यामध्ये. गीतेनंतर भागवत, भागवानंतर चैतन्य चरितामृत, त्यानंतर म्हणा किंवा चैतन्य चरितामृतच्या स्तराचा दर्जाचा ग्रंथ आहे कृष्ण कर्णामृत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. हे कीर्तन करत राहा, चार नियमाचं पालन हे करा आणि आनंद लाभतोय आपणाला. मग काय करणार? हे आनंद इतरांना देणार? मुंगी सारखे की या जवळपासच्या गावातल्या ज्या मुंग्या आहेत, सातारच्या मुंग्या, त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचा, त्यांना बोलवा, एकत्र करा, सर्व मिळून आपण सर्व आनंद लुटा. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चौहीकडे आनंदच आनंद, आनंद कंद. जय श्री श्री गौरनिधाय की जय, श्री प्रभुपाद की जय, कौन सा तारा भक्त वृंद की जय, गौर प्रेमानंदे हरि हरि बोल.